93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन इकडे सुरू आहे. सगळ्यात आधी कैलासला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याला विश करतो आहे त्याचा बेस्ट फ्रेंड जो नित्यनेमानं आपल्यासोबत वाढदिवस सेलिब्रेट करतो आपल्या नियर अँड डिअर वन्सचे असा बबन. हॅपी बर्थडे कैलास. सोबतच विनयचा आला होता कॉल, त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. त्याचं नाव आहे संतोष. संतोषला सुद्धा हॅपी बर्थडे. आणि फोन आला होता गिरीशचा. गिरीशच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं आनंद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी चार ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय, बजाते राहो.